चीनीमंडी.com पॉडकास्ट।
तर साखर कारखानदारांवर गुन्हा दाखल करणं योग्य। ऊस नियंत्रण आदेश 1966 ची अंमलबजावणी न करता शेतकऱ्यांना ऊस पिकाचा मोबदला देण्यास विलंब करून त्यावर व्याज न देणाऱ्या कारखानदारांवर गुन्हे दाखल करणंच योग्य राहील असं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी व्ही नलावडे आणि एस एम गव्हाणे यांनी मांडलं आहे। या संदर्भात बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील शेतकरी पवन रामकिसन चांडक यांनी ॲडव्होकेट सुदर्शन साळुंखे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती। याचिकेनुसार पवन चांडक यांनी त्यांचा ऊस पवारवाडी येथील जय महेश शुगर लिमिटेड कारखान्यात फेब्रुवारी आणि मार्च 2019 मध्ये गाळपासाठी नेला होता। ऊस नियंत्रण आदेश 1966 नुसार साखर निर्मिती करणाऱ्या कारखान्यानं शेतकऱ्याला ऊस गाळपासाठी आणल्यानंतर 14 दिवसात त्याचा मोबदला दिला पाहिजे। तसं न झाल्यास मोबदला विलंब केल्यास शेतकरी अशा मोबदल्यावर 15% सालदरानं व्याज मिळण्यास पात्र राहील। संबंधित कारखान्याला दर साल 15% व्याजासह ऊसाचा मोबदला द्यावा लागतो। मात्र संबंधित कारखान्यानं पवन चांडक यांना ऊस नियंत्रण आदेश 1966 नुसार मोबदला दिला नाही, त्यामुळे त्यांनी कारखान्याचे अध्यक्ष, संचालक मंडळ आणि व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यासाठी खंडपीठात याचिका दाखल केली। या याचिकेच्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यानं ऊस नियंत्रण आदेश 1966 नुसार मोबदला देण्याबाबतचा नियम उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला। त्यावर खंडपीठानं संबंधित आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या कारखानदारावर गुन्हे दाखल करणंच योग्य आहे, कारण केवळ गुन्ह्याच्या भीतीनंच कारखानदार शेतकऱ्यांना वेळेवर ऊसाचा मोबदला देतील असं मत व्यक्त केलं। याचिकाकर्त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट सुदर्शन साळुंखे यांनी तर सरकारच्या वतीनं ॲडव्होकेट डी आर काळे यांनी काम पाहिलं। या नियमाचं केलं उल्लंघन, ऊसाचा मोबदला 14 दिवसात दिला नाही, आदेश 1966 कारखान्याकडून उल्लंघन, विलंबित मोबदल्यावर 15% व्याज, चेअरमन संचालकावर गुन्हा दाखल करा, तालखेडच्या शेतकऱ्याची याचिका, कारखानदारावर गुन्हा दाखल करणं योग्य, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय।